स्वाभिमानी मंडळ बाहेर म्हणलं होतं लोकांनी वेगळं केलं. आज दुसरं गाणं आहे माझं, मी तुम्हाला सांगतो ती. माझ्या मामाची मुलगी आहे पूजा, पूजा रामराव आवघडे, तिने सुद्धा या ठिकाणी बघितली होती. त्या गाण्याला अजून सांगत तिने आमचे मोरे मोरे हलके वाले सुंदर कलाकार आहेत, सुद्धा या ठिकाणी बघितले. मोहिते साहेबांना माहिती आहे माझ्या मध्ये, कारण की आम्ही खूप वर्षापासून मित्र आहोत आणि म्हणून सांगतो
की आयुष्यात कधी मी कुठल्या पोरीवर प्रेम नाही केलं.
त्याला मी सांगा, हे लहानपणापासून माझ्याकडे राहिलं आहे. किंवा आता आता आई अर्जुन बी राहिला माझ्या, सगळ्यांना सांगतो
की आयुष्यात कधी मी प्रेम नाही केलं आणि जीवनभर सार माझं गाण्यात गेलं. तुम्हाला सांगतो मी गाण्यात कस हो गेलं तुझी नजर गाण्यावाने पटपटी मला तू तूच न बोलत नाही
माझी भाई
वाना कोणा तू चंदर जगाण्यावा. लोकांना काय गाणे आवडते आता बऱ्याच जणांचे गाणे आले. आला बाबूर आला, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तुमची पोर एवढी गीत आहे, तुमच्या पोराची लोकगीत एवढी आहे, तुम्ही तर बाप आहे. मग तुमचं काय तुम्ही त्याला सांगितलं तर मी त्याला सांगितलं की मी मला शोभल असं गाणं मी करणार. गाण्यामध्ये एवढी सुंदरता आली, एवढी स्वच्छता आणली, मी तुम्हाला सांगतो लोकगीत कसं पाहिजे. सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, घरातल्या सगळ्या मंडळींनी ऐकलं पाहिजे, लहान लहानपासून माझ्या मनापासून ऐकलं पाहिजे.